तैसाची तो रजाचा वारा नावेक धरी वोसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो तेधवा याची आ मनुष्य शाखा नीच वासना अधी देखा पाल्हे जती डहाळिका कुकर्माची आ अप्रवृत्तीचे खुणवाळे कोंभ निघती सरळे घेत पान पालव डोळे प्रमादाची बोलती निषेध नियमे जिया रुजू यजू सामे तो पाला तया घुमे टके यावरी प्रतिपादिती अभिचार आगमजे परमार तिही पानी घेती प्रसर वासनावेली तव तव होती थोराडे अकर्मांची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव तेथ चांडाळादी निकृष्ठा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलवनिया पशु पक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आडशाखा प्रकार पैसू घेती परी ऐशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्य नवा निरय भोग यावा फळाचा तो आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरधरी जन्मवरी आगारी वाढतीची असे ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण या खांदिया तेवी जाण फळेची फळे ही हेची अर्जुनागा अवधारी मनुष्य मनुष्या लागोनी यापरी वृद्धी स्थावरांतरी अधोशाखांची म्हणून जी मनुष्य डाळे तिये जाणावी आधीची मुळे जे येथून ह्या पघळे संसार तरू साधारणच किती घ्यायचं याचा आवाका पाहिला तसंच या ओव्या वाचताना अशा करता नुसत्या वाचल्या की या किती कठीण आहेत हे तुम्हाला ऐकताना समजावं मराठी शब्द असले तरी देखील मराठीची कोणतीही तोंड ओळख ज्याच्यामध्ये नाही इतकं अवघड वाटावं वर्णन चाललेलं आहे संसार वृक्षाचं ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुः अव्ययम् छंदांसि यस्य पर्णानि यस्तम् वेदस वेदवित् अधश्च ऊर्ध्वम् प्रसृताः तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके या हा जो दुसरा श्लोक आहे याच्यावरच ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आपण पाहतो आहोत परत परत श्लोक घ्यायचं कारण नाही कारण एक 10 मिनिटं जातील कारण गेले 4 बुधवार हा श्लोक चाललेला आहे विषय मात्र असा चाललेला आहे की ज्या संसार वृक्षाच्या ज्याचं मूळ ऊर्ध्व आहे ज्ञान हे ज्याचं मूळ आहे खरं म्हणजे ब्रह्मज्ञान पण ते जर मूळ म्हटलं तर ज्ञानापाशी हा वृक्षच नाहीसा होतो त्यामुळं मूळ माया हे ज्याचं मूळ आहे अबोध अज्ञान जीवाचं हे ज्याचं मूळ आहे असा हा संसार वृक्ष तो ऊर्ध्व मूळ आहे आणि अधःशाखा असा आहे खाली शाखा येणारा असा आहे जसं याच ठिकाणी ब्रह्मभावनेच्या ठिकाणीच ब्रह्मभावना लपून राहावी आणि जीवभावना स्फुरत राहावी आणि त्या जीवभावनेतून हा देहवृक्ष म्हणजे संसार वृक्ष फोफावावा याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारचा हा वृक्ष जो पंच भूतांपासून त्रिगुण पंचमहाभूत त्रिगुणांमध्ये सत्व रजतम छंदांसी यस्य पर्णानी, काही ज्ञान ही ज्याची पानं आहेत, असा बहु फोफावलेला त्याच्या मधल्या शाखेचं वर्णन या श्लोकामध्ये केलं. बऱ्याच शाखा आहेत या वृक्षाला, पण सत्व रज आणि तम या तीन गुणांपासून याचे मोठमोठे फोक असे त्यांचे शब्द आहेत पसरले. आपल्या डोळ्यासमोर येत नाही की कोणता वृक्ष कसला रज, कसलं तम, कसला सत्व, कसले फोक, केवढ्या मोठमोठ्या फांद्या असतील. तर कृपया लक्षात घ्या की ते आपण आहोत. संसार वृक्षाकडे पाहू नका. त्याला आधीही नाही आणि अंतही नाही, त्याला रूप देखील नाही. पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलं, न रूप मस्येह तथोपलभ्यते नांतो नचादिर नच संप्रतिष्ठा. याला रूप नाही. हा संसार वृक्ष आपणच आहोत. आपल्यापासूनच फोफावलेला आहे. आणि तसे जसे आपण आहोत व्यक्ती म्हणून मी आहे, तसे तुम्ही आहात आणि अन्य प्राणी मात्र देखील आहे. पण बोध घेण्यासाठी, ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी सांप्रत मनुष्य मात्रच बसलेले तिथं. त्यामुळे मनुष्याच्या अंगाने फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. समजण्यासाठी या संसारामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला जरी हे लागू असलं, तरी ऐकणाऱ्यांनी हे स्वतःला लागू करून ऐकावं असं ज्ञानेश्वर महाराजांचा विचार. कारण हे अन्य कोण्या प्राण्याकरता चाललेलं नाहीये. आपण ऐकल्यामुळे आपल्या घरातल्या मनीला किंवा टॉमीला बोध होण्यासाठी आपण ऐकत नाही आहोत. ते या वृक्षामध्ये असतील, ते असतील तर असू देत. विवेकाने त्यांच्या ठिकाणी हा वृक्ष तुम्ही पाहू शकाल, पण मुळात तुम्ही तुमच्याकरता पाहायचा आहे. असं असल्यामुळं याची जी रज शाखा सांगितली, जी मागच्या वेळेला आपण पाहिली, त्या रज शाखेचं वर्णन सरळ मनुष्याला समोर ठेवून ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. याचं निरूपण कोणालाही समोर ठेवून करता येणं शक्य आहे, पण ज्ञानाचा अधिकारी ज्याच्याकरता चाललेला आहे तो मनुष्य मात्र आहे. असं असल्यामुळं मनुष्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलं. आणि असं असल्यामुळं इथं चतुर्वर्ण निर्माण झाले म्हणून सांगितलं. रजोगुणापासून विधी निषेध निर्माण झाले, वेद निर्माण झाले, वेदवाक्यांचे अपूर्व अभिनव असे पालव निर्माण झाले असं वर्णन केलं. ते सगळं आपल्याकरता केलं. अजूनही बरंच निर्माण झालं असेल. पण साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख देव बोलिले एक जे दुजे नाही, अविद्या नाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान हे फळ. या दोहीसी केवळ साधन ज्ञान, हे ज्ञान होण्यासाठी हे निरूपण आहे. मागच्या वेळेला मी म्हटलं की सिव्हिलायझेशन कसं झालं हेही याच्यात सांगितलेलं आहे. पण तो मूळ हेतू नाहीये ज्ञानेश्वर महाराजांचा. मूळ हेतू ऐकणारा जो आहे मी, त्याला पॉइंट करून ज्ञानेश्वर महाराज संसार वृक्ष सांगतायत. आणि काकडे पाहू नको. असं असल्यामुळे जे रजोगुणाचं वर्णन आहे तेही आपलंच वर्णन आहे. कशा प्रकारचा रजोगुण इथं निर्माण झाला? सृष्टीमध्ये झालेला रजोगुण भरपूर आहे. पण म्हणून मी हे नाही पाहायचं की कोणाकोणाच्या ठिकाणी आता आहे म्हणून या निरूपणातून पाहू. असा अपरिमित कर्मपसारा करणारा हा आहे का तो आहे का तो आहे असं नाही पाहायचं. मी आहे, माझ्या ठिकाणी तो कर्मपसारा आहे, माझ्या ठिकाणी या सगळ्या प्रवृत्ती आहेत, हे मला उद्देशून चाललेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्थू कामू पसरे अग्रवने घेती थारे. अर्थ काम मोठ्या प्रमाणात प्रसृत होतो, म्हणजे माझ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसृत होतो. स सांगायला लागत नाही पैसे मिळवा, सांगायला लागत नाही की लग्न करा। अर्थ आणि काम हा अत्यंत स्वाभाविक आहे, सांगायला लागत नाही, तो आपला आपण पसरलेला आहे। आणि ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत ते मला लागू आहे। अर्थू कामू पसरे अग्रवने घेती थारे, आणि त्याची पुढची फूट अधिक अधिक वाढत जाते, माझ्या मनात वाढत जाते। मी आधी कोणी नव्हतो, कोणीतरी मला गमभन शिकवलं, पुढच्या पुढच्या इयत्तेत जायला लागलो। जर बुद्धिमान ठरलो तर माझी पुढे जाण्याची वाट देखील ठरली। बुद्धिमान नसेल, कला कौशल्यात निपुण असेल, कामगार झाला, पुढची वाट ठरली। कुठूनही मी अर्थाकडेच जाणार आणि अर्थ हा मला कामाकडेच नेणार, हे माझं वर्णन चाललेलं आहे। अर्थू कामू पसरे अग्रवने घेती थारे, तेथ क्षणिके पदांतरे इह भोगाची, आणि क्षणिक खरे पण इह भोगांचे जे पदांतर पदन्यास आहेत ते माझ्या समोर नाचायला सुरुवात होते। काय काय करतो मी, कादंबऱ्या वाचतो, कथा वाचतो, सिनेमा पाहतो, नाटकं पाहतो, गाणी ऐकतो, वाद्य वाजवतो, वाद्य ऐकतो, जे पदन्यास आहेत भोगांचे ते सुरू होतात, चांगल्या चांगल्या ठिकाणी जेवायला जातो, खाण्याची आवड निर्माण होते, ऐकण्याची आवड निर्माण होते, तेथे प्रवृत्तीचे निवृत्ती लोभे हा का संसार वृक्ष बलिष्ठ झाला माझ्या ठिकाणी हे चाललेलं आहे। नाना कर्मांचे खांबे तेथ प्रवृत्तीचे निवृत्ती लोभे खाकर जे ती शुभाशुभे, मग प्रवृत्ती अपरिमित वृद्धी पावतात आणि त्यामुळं शुभ आणि अशुभ, कारण सगळीच कर्म शुभ कशी घडतील, काही कर्म अशुभ घडायची काही शुभ घडायची। नाना कर्मांचे खांबे नेणो किती, आणि मग किती कर्मांचे खांब उभे करतो काही पत्ता नाही। देवीची भोग क्षिणे मागिले पडती देहांतीची बुडसळे, मागची शुष्क काष्ट वाळून पडून जातात ही पाहतो। माझे आजोबा गेले, माझी आजी गेली, माझ्या घरातले मोठे लोक गेले, माझे वडील गेले, माझी आई गेली, माझ्या जवळचे लोक गेले, जे जे काष्ट जी अत्यंत वाळून गेलेली होती त्या फांद्या गळून पडलेल्या मी पाहतो, पण माझ्यात फरक नाही पडत। तव पुढा वाढी पेले नवे या देहांची, त्याच वेळेला घरात नवीन जन्म होतात, त्यांचं स्वागत होतं, मी रमून जातो। आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे, विषय पल्लव नवे नित्य होती। आणि शब्दाधिक शोभायमान शब्द स्पर्श रूप रस गंध याचे मोहक मोहक असे रंग, विषय पल्लव नवे नित्य होती, त्यामुळे नित्य नवीन असे विषय माझ्या समोर यायला सुरुवात होते। एक रस हा विषय जर झाला तर मला आठवत की माझ्या अगदी लहानपणी लग्नामध्ये लग्नातलं चाललंय जेवण जर असेल तर रव्याचे लाडू देखील असत, बुंदीचे लाडू देखील असत। आता ज्या ठिकाणी बुंदीचे लाडू आहेत अशा लग्नाला तुम्ही काय म्हणाल? आता महाराष्ट्रीयनच नव्हे तर वेगवेगळ्या प्रांतातली पक्वान्न लग्नात व्हायला लागली। अजून काही काळ असा जाईल की लग्नात पाणीपुरी काय असे जे स्टॉल असतात त्याच्याबरोबर युरोपियन देखील स्टॉल उघडले जातील। नित्य नवीन, पालवी फुटतेच आहे, एक विषय, एका विषयाची कल्पना करा आपल्या लहानपणापासून आतापर्यंत, तर किती वाढत गेला। ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे, मनुष्यरूपी शाखांचे जुंबाडे मांदोडे वाढती तो येथे रूढे मनुष्य लोकू, मनुष्य लोकाच्या ठिकाणी हे वाढलेले दिसतात। आम्ही आहोत ते, आमच्या ठिकाणी ते वाढलेले आहेत, आम्ही याला थारा दिलेला आहे। पैसाची तो रजाचा वारा नावेक धरी वोसरा, मग वाजो लागे घोरा तमाचा तो। आता मी जे म्हटलं ते वाचलं ते याच्या आधीचं आधीच्या प्रवचनात सांगितलेलं होतं बरं का, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो। हा विषय आपण आधी पाहिलेला होता, तो मी परत एकदा थोडासा वर्णन करून सांगितला। तुम्ही ऐकणारे देखील असे खंबीर आहात की नवीन ऐकल्यासारखंच ऐकत राहता। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रजाचा जो वारा आहे तसा मनुष्य लोकांच्या ठिकाणी तमाचा वारा संसार वृक्षाच्या ठिकाणी असाच वाचताना दिसतो। भयंकर घोरा म्हणजे घोर असा तमाचा वारा वाजायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा याची या मनुष्य शाखा नीच वासना अधी देखा, पाल्हे जती डहाळिका कुकर्माची या, आणि तोही मीच असतो आणि कोणाकडे पाहू नका। आपला शाळेतला वर्गातला बिघडलेला एखादा मित्र, त्याचं वर्णन नाही चाललेलं। प्रत्येकाच्या ठिकाणी हा तमोगुण देखील असतो। अधोगामी नेणाऱ्या ज्या वासना असतात त्या वासना प्रत्येकाच्या ठिकाणी असतात, कोणीही त्याला उणे नाही। तुम्ही कशाला फुंकर घालता त्याच्यावर अवलंबून आहे। प्रसंगवशात, दैववशात, कर्मवशात, संस्कारवशात तुमच्या कोणा गुणाला उत्तेजन मिळत आहे हा प्रश्न आहे। जसा सत्व आमच्या ठिकाणी आहे तसा रजही आमच्या ठिकाणी आहे आणि तसा तमही आमच्या ठिकाणी आहे। तशाच वातावरणात जर निर्माण झालो आणि वाढलो, आता तो प्रसुप्त आहे असं समजा, इतके तमोगुणी आपण नाहीत तर, पण तमोगुण आपल्या ठिकाणी आहे। आपण तमोगुणातलं काहीही करत नाही तरी देखील हे आपलंच वर्णन आहे। नीच वासना आधी देखा, नीच वासना म्हणजे चोरी, सहाडी, नीतिबाह्य वर्तन, आणि काय खोटं बोलणं वगैरे वगैरे असं बरंच सांगता येईल। कुकर्म म्हणून ज्याचं वर्णन केलं आहे असं, आमच्या ठिकाणी बीज रूपाने ते आहे। त्याच्या देखील ढाळ्या या पाल्हे जती चांगल्या सुकुमार वाढायला सुरुवात होते। अप्रवृत्तींचे खणुवाळे कोंभ निघती सरळे, अप्रवृत्ती म्हणजे त्या त्या वेळेला जे प्रशस्त आणि योग्य आहे ते न करणं, अप्रवृत्ती न करणं, पण नुसतं न करणं नाही, जे करायचं ते न करणं, जे करणीय आहे ते न करणं, आणि जे करायचं नाही ते करण्याकडे प्रवृत्ती असणं। हे बीज रूपाने असतात। लहानपणी आईनी मला काम सांगितलं असेल आणि मी म्हटलो की करणार नाही, अपेक्षित नाहीये, तिथपासून ते ऑफिसमध्ये करणार नाहीये म्हणाला, आणि जे करू नये ते मी लहानपणी केलं, तिथपासून ऑफिसमध्येही जे करू नये ते करतो आहे, वाढू शकतो. घरातल्या डब्यातून चोरून पैसे घेतले, चोरून म्हणजे न सांगता त्याला चोरून म्हणायचं, आणि बाहेर जाऊन काही खाल्लं लहानपणी न समजल्या वयात, शाळेतल्या वयात. सगळे मित्र खातात, मला मिळत नाही म्हणून मी खाल्लं. तमोगुण असतो. आईने जळण आणायला पाठवलं, पैसे पडले म्हटला, पैसेच हरवले, होऊ शकतं, आणि ते पैसे कुठेतरी वापरले, नंतर मनुष्य चांगलाही होऊ शकतो. आमच्या ऑफिसमध्ये चांगला मोठा ऑफिसर एकदा मला म्हणाला की आमची आयडिया अशी असायची की जर 5 किलो साखर आणायला सांगितली तर 4.5 किलो आणायची, 4.5 किलोचे पैसे, जे सांगू ते थोडं कमी आणायचं आणि तसे पैसे काढायचे आणि सिनेमाला जायचं. प्रसंगवशात सुधारला देखील, खूप चांगलाही झाला. आता त्याच्यातलं काही राहिलं नाही, पण अप्रवृत्ती होत्या, अप्रवृत्ती असू शकतात. आम्ही असे पैसे काढायचो म्हणाला. आमचं घर कानडी होते, अतिशय कडक शिस्त, सोळवळ, घर खूप चांगलं, पण तरी देखील जर जुमानायचंच नाही असं ठरवलं, मार्ग काढता येतो. त्याबद्दल चाललेलं आहे. अप्रवृत्तीचे खणू वाळे, कोंभ निघती सरळे, घेत पान पालव डाळे प्रमादाची, बोलती निषेध नियमे, जिया रुचा यजुस सामे, तो पाला तया घुमे टके यावरी. यजुर्वेद, सामे सामवेद. ज्या रुचा विधी आणि निषेध सांगणाऱ्या यजु आणि साम वेदातल्या, तो पाला तया घुमे टके यावरी, त्यांच्या कुठेतरी वर पुढे पाल्यासारख्या तेवढ्या हलत असतात. पाला पाचोळा तसं तितपतच विधी निषेध त्यांना. प्रतिपादिती अभिचार, आगम जे परमार, आणि अथर्ववेद जारण मारण सांगणारे, त्याच्या क्रिया ज्याच्यात लिहिलेले आहेत ते, तीही पाणी घेती प्रसर वासना वेली, आणि त्या मात्र अपार वृद्धिंगत पावतात. कोणाकोणाची बुद्धीच तशी असते. स्वतःचं चांगलं व्हावं ही एक बुद्धी असते. स्वतःचं चांगलं व्हावं, दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी एक बुद्धी असते. स्वतःचं चांगलं झाल्यावर मग दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी बुद्धी असते. पण स्वतःचं कसंही असलं तरी दुसऱ्याचं वाईट असावं अशी बुद्धी असते. अशी कोणाकोणाला बुद्धी लाभते, त्याला काहीही दुसऱ्याला होणारा थोडा फायदा देखील पाहवत नाही. थोडाही नाही. जे पुलं म्हणतात की ड्रायव्हरला त्याचा मालक, तो ट्रॅव्हलचा मालक पैसे देतो त्याच्या जेवणाचे, बराच कमावतो की अशी चर्चा करतो, जे तेही याच्या पोटात दुखतं. आमच्याबरोबर खातो आणि तिकडून ड्रायव्हर आहे मालकाचाही भत्ता घेतो म्हणून याच्या पोटात दुखतं. तुला किती मिळतंय तू त्याला सहज देतोयस, तरी देखील याला मालक देतो आणि हा खुशाल आमचं खातो म्हणून देखील वाईट वाटतं. दुसऱ्याचं काहीही दोन पैसे दुसऱ्याला मिळालेले चालत नाहीत किंवा आवडत नाहीत. इथपासून आवडत नाही त्याला मिळायला नकोत, त्याला मिळायला नकोत असा बंदोबस्त करावा. तो बंदोबस्त एकतर हाणामारीनी करावा किंवा कपट नीतीनी करावा किंवा जारण मारणानी करावा. बघा आता हे तमोशाखा कशी पुढे चालली. जे वेदामध्ये अथर्व वेदामध्ये सांगितलेले जारण मारणादी उपाय आहेत, तर ते उपाय करण्याकडेच प्रवृत्ती. तव तव होती थोराडे अकर्मांची तळबुडे आपल्यामध्ये बीज रूपाने असतील असं करणारी मंडळी निश्चितच ज्ञानेश्वरी ऐकायला येणार नाहीत. पण तरी देखील बीज रूपानी असलेल्यांचं हे वर्णन आहे. हे वर्णन जर त्या वृत्तीला फुंकर घातली तर कितीही वाढू शकते ही प्रवृत्ती, म्हणून सांगितलं गेलेलं आहे असं आपण समजू. सौम्य अर्थाने आपण घेऊ. तव तव होती थोराडे अकर्मांची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. आणि त्याप्रमाणे मग परत परत जन्म होत राहतात, तशाच प्रकारचे जन्म होत राहतात. तेथ चांडाळादी निकृष्ठा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. चांडाळ म्हणजे मनुष्य जातीमध्ये असणारी अतिशय निकृष्ट अशी जमात. जातीच्या अंगाने मात्र ज्ञानेश्वर महाराज बोलत नाहीयेत आणि इथेही जाती करता मी बोलत नाहीये. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भजन मार्गींचे मांग मारे करी कामक्रोधांना, तेव्हा ते मांगांविषयी बोलत नाहीयेत. पण मांग ही जमात पूर्वी मारेकऱ्याचं काम करत होती म्हणून बोलले एवढंच, तो शब्द उच्चारला एवढंच. कुठल्या जातीबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना बोलायचं नाहीये. तसं चांडाळ म्हणून कोणी जन्माला आलेला आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. ही प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती असं करते की उघड्यावर पडलेली जी जनावर आहेत जगण्यासाठी म्हणून त्याची सालडी काढून घे. जगण्यासाठी काहीतरी उपाय पाहिजेत. तुमच्या घरातले कोणी तुम्हाला पूजनीय वंदनीय प्रेम असलेले तुम्ही त्यांना घेऊन गेलात, त्यांच्या तोंडात सोन्याचा मणी ठेवलात, तर नंतर हे तो मणी काढून घेतील जाळून टाकल्यावर. तिथं काही अन्न नेऊन ठेवलं तर मग नंतर हे ते अन्न घेऊन जातील. तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. कर्मभ्रष्ट होऊन वाटेल ती कर्म करण्याची प्रवृत्ती पशु पक्षी सुकर आणि या चांडाळादी योनींमध्ये घसरून त्याच्याही खाली जातात असं मग पुढे वर्णन केलंय. अर्थात संसार वृक्षाचं आहे. मग पशु पक्षी सुकर, सुकर म्हणजे काय? डुक्कर. मराठीत आहे सुकर हा शब्द डुकराला, हिंदी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी कशा भाषा वापरल्यात बघा. व्याघ्र वृश्चिक विखार पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू विखार जळजळीत विष असणारा साप हे आडशाखा प्रकार पैसू घेती. आणि त्यांचं म्हणणं हे सर्व यांच्यामधूनच होतात. कर्मभ्रष्ट झालेल्या तमोगुणापासून ही सगळी मंडळी होतात. पुढं अजून खाली जायला वाव नाही, आता चांडाळाच्या खाली काय जाणार, म्हणून मग शेवटी असे होतात असं म्हटलेलं आहे. ही कुठेतरी चांगली कर्म करा बाबा, चांगले राहा, अशी भीती घालण्याचाही प्रकार आहे. किंवा होती असतील संकरामध्ये आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये काय घडेल सांगता येत नाही, म्हणून होती असतील. परी ऐशा शाखा पांडवा सर्वांगीही, साडेनऊ वाजायला आले, परी ऐशा शाखा पांडवा सर्वांगीही नित्य नवा निरय भोग यावा फळाचा तो, अशा शाखा नित्य नवीन, एकातून दुसरा जन्म, दुसऱ्यातून अजून अधोमार्गी जन्म, त्याच्यातून अजून अधोमार्गी जन्म, पशु पक्षी सुकर डुक्कर असे कुठल्या कुठं तो जातो, कर्मभ्रष्ट असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. आणि हा नित्य नवीन असे जन्म पण वाईट वाईट असे मिळत असताना निरय भोग यावा फळाचा तो, आणि नरक यातना, निरय भोग म्हणजे नरकाचं फळ, हे मात्र प्रत्येक जन्मात मिळतच राहतं. कर्माप्रमाणे नरक आहे, कर्माप्रमाणे स्वर्ग आहे. तुकाराम महाराज संतांचा संग तोची स्वर्गवास असं म्हणतात. बस संतांचा संग आहे तोच स्वर्गवास, संतांच्या अवतीभोवती स्वर्ग. आणि गुंडांच्या, मवाल्यांच्या, व्यसनाधीन मंडळींच्या नरक. आणि हिंसा विषय पुढारी पुढं पुढं हिंसा एवढाच विषय ज्यांना राहतो, एकाची माझी भेट झाली, चांगला होता, FY BA पर्यंत शिकलेला होता, FY का SYB है असं शिकलेला होता, सहज बोलता बोलता अगदीच बेताचं असं काम करत होता. मी त्याला म्हणलं पुढे शिकला नाही का, तर तो म्हणाला की आमचं ते तिकडं याच्यात मराठवाड्यात गायरान म्हणून मोकळी सोडलेली जागा आमच्या ताब्यात असलेली, तिथं कोण कब्जा करायला आले लोक, दलित किंवा असं काहीतरी. तर म्हणून म्हणे आम्ही त्याला हणला, म्हणलं हणला म्हणजे काय, ते म्हणून मारून टाकला. म्हणून म्हणे आमच्यावर खटला झाला आणि आम्हाला आत टाकलं. 4 वर्ष खुनाचा आरोप, त्यामुळे जामीन नाही. खटला उभा राहताना ज्यांनी पाहिलं तर आम्ही मारलं, ते आमच्या बाहेरच्या लोकांनी त्यांनाही मारून टाकलं. म्हणजे जे पुरावे होते, साक्षीदार होते, त्यांनाही मारून टाकलं. आणि मग कोर्टामध्ये काहीच घडेना, तेव्हा आम्हाला जामीन मिळाला. आता नोकरी मिळत नाही म्हणून म्हणाला अशा नोकरीला आलो. लोक कसं, कोणत्या कर्मात कसे सापडतात आणि कुठल्या कुठं त्यांचं आयुष्य जातं. हिंसा विषय पुढारी, मी म्हटलं मग ते साक्षी देतील तेव्हा तुम्ही सापडाल ना, ते आता कुठेच म्हणतो. आम्ही त्यांनाही आमच्यातल्या लोकांनी मारून टाकलं, म्हणजे मारून टाकण्याबद्दल काहीच नाही, माणूस मारून टाकण्याबद्दल त्यांनाही आम्ही खतम केलं म्हणाले. कुकर्म संगे धुरधरी, धुरेनी कुकर्म करायला सुरुवात करतो. हिंसा जिथं आहे तिथं पुढारीपणाने मी करतो म्हणून आपण कशाला घाबरत नाही, म्हणूनच कुकर्म करायला तयार. हिंसेची जन्मवरी आगारी वाढतीची असे, यांचे जन्मानुजन्म तसेच अंकुर फुटत जातात. ऐसे होती तरु तृण, ज्ञानेश्वर महाराजांना अजून खाली खाली नेता येत नाही. मग ते म्हणतात की असे मग पुढे पुढे झाडं होतात, गवत होतात, तरु तृण होतात, लोह लोष्ट पाषाण कुठला तरी धातू किंवा मातीचा गोळा किंवा दगड बनतो त्याला गती नाही नाही म्हणत. या खांदिया तेवी जाण फळे ही हेची, आणि याच त्याच्या फांद्या आणि फळं देखील त्यांना मिळालेली हीच दगड. दगड झाले हेच त्यांच्या आयुष्याचं फळ, खूप जन्मांचं फळ असं ते म्हणतात. अर्जुनाचा अवधारी मनुष्या लागोनी या परी वृद्धी स्थावरांतरी अधोशाखांची, म्हणून मनुष्य जातापासून ते स्थावरापर्यंत दगडापर्यंत पाषाणापर्यंत अशी अधोगती मनुष्य मात्रांचीच होते. समोर माणसं बसली आहेत ऐकायला आणि त्यांना उत्तम कर्मावर स्थिर ठेवायचंय, म्हणून हे निरूपण उघड उघड केलेलं आहे. म्हणून जी मनुष्य डाळे तिये जाणावी अधींची मुळे, म्हणून अशा मनुष्य डाळ्या डहाळ्या फांद्या ही यांची मुळ काही मुळ खाली जातात. ऊर्ध्व मूळ वृक्ष आहे पण त्याची काही मुळ खाली देखील पसरलेली आहेत असं जे मूळ श्लोकात वर्णन केलेलं आहे त्याचा असा अर्थ लावून ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलंय. जे येथून हा पघळे संसार तरू, इथपर्यंत आपण ओव्या वाचलेल्या होत्या. जेव्हा सुरुवातीला वाचल्या की आज आपल्याला साधारण काय घेता येईल असं पाहिलं, आपल्याला लावून पाहिलं की निरूपण समजतं, नाहीतर मग हे निरूपण काय लिहिलंय सगळंच कोडं वाटावं अशा प्रकारचं वाटू शकेल. एरवी ऊर्ध्वींचे पार्था मुद्दल मूळ पाहता अधींची या मध्यस्था शाखा या. एरवी ऊर्ध्वी मूळ असणाऱ्या, मूळ अज्ञान असणाऱ्या आणि खाली खाली जाणाऱ्या अशा अधोमार्गी जाणाऱ्या शाखांची मध्यस्थ शाखा म्हणून ही मनुष्य शाखा आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति.